हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयो विगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मे ष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐमिडादे बहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिषगंसि षड्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्षामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। सद्भक्त मिलिंदादांनी लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज वाचून दाखवणार आहेत। मिलिंदादा काही कामानिमित्त परगावी गेलेले आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। बागेश्वर निवासातील प्रवचन आणि रविवारी आरत्यांचा कार्यक्रम, युवा केंद्र, सोमवारचं दासबोध प्रवचन आणि जमेल तेव्हा आणि जमेल तितकं स्वामीजींच्या दुकानात जाणं, ह्या सर्वांमुळे माझ्या त्यावेळेच्या जीवनात एका वेगळ्याच अध्यायाला सुरुवात झाली। माझे मित्र आणि आता गुरुबंधू यांची स्थिती अशीच होती। स्वामींची प्रवचनाची हातोटी त्यांचा अनाग्रही परंतु अत्यंत अनुकरणीय वाटणारं व्यक्तिमत्व यांचा प्रभाव आमच्यावर हळूहळू पडायला लागला। मला सर्वात प्रथम अत्यंत भावलेला त्यांच्या व्यक्तिमत्वातील पैलू म्हणजे त्यांची सजग अलिप्तता। हे शब्द मला आता स्फुरत आहेत आणि कदाचित त्याच्याही पलीकडे जाऊन त्यामध्ये असू शकतील, तथापि खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या स्वभावामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो। त्या सुमारास संघ, पतित पावन संघटना अशा राष्ट्रनिष्ठ संस्थांचा मोठाच पगडा माझ्या मनावर होता। नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, त्वया हिंदू भूमी सुखम वर्धितोहम, ही प्रार्थना मला खूप आवडत असे। केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला हे अफजल खान वधावर आधारित संचलन गीत ऐकलं तरी माझा ऊर दाटून येत असे। सावरकरांचे प्रखर राष्ट्रभक्तीपर काव्य आणि त्यांचे क्रांतिकारक विचार त्यांची मला भुरळ पडत चालली होती. सिंधू नदीच्या खोऱ्यापासून कन्याकुमारी पर्यंतच्या अखेरच्या टोकापर्यंत एक संघ हिंदू राष्ट्र ह्या स्वप्नांनी माझा कब्जा घ्यायला सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर स्वामी मला एकदम निराळे वाटायचे, जणू एखाद्या गिरीकवरात खोल समाधीमध्ये डूब देऊन राहिलेला योगीच. माझ्या मनातील तीव्र भावना त्यांच्या संपर्कात गेल्यावर पराभूत होत असत. मला अनेकदा वाटून जाई की त्यांना आपण स्पष्ट विचारावं, तुम्हाला संघाची विचारसरणी मान्य नाही का? राष्ट्राच्या उत्थानासाठी दारिद्र्यात बुडून गेलेल्या आपल्या देशबांधवांसाठी आपण काही करावं असं तुम्हाला वाटत नाही का? परंतु असं विचारण्याचं धारिष्ट मी कधीच करू शकलो नाही. माझ्या गुरुबंधूंशी मी याबद्दल चर्चा करत असे, पण त्यांचं स्पष्ट मत असं होतं की स्वामी सांगतात ते मुकाट्याने ऐक, उगीच वितंडवाद करत बसू नकोस. मकरंदशी या विषयावर मी बरेचदा बोलत असे, तो मात्र मला समजावून घेई. त्याच्या मनात पण अशाच भावना होत्या, पण त्यांनी मला सांगितलं की स्वामींना अभिप्रेत असंच जीवन जगायचं मी ठरवलं आहे. यावर मी काहीच युक्तिवाद करू शकत नसे. सद्भक्त सुषमाताई वाटवे यांच्याशी पण माझे मित्रत्वाचे संबंध झाले होते. मिलिंद वाटवेची आई हा एक त्यातील भाग झाला, पण स्वामीजींकडे नियमित येणाऱ्या विद्वान साधिका या नात्याने मी त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी बोलत असे. त्यांनाही मी माझ्या मनातील संघर्ष बोलून दाखवला. स्वामीजींचे परमार्थातील विचार मला मनापासून आवडतात, पण ते राष्ट्र उद्धाराविषयी काहीच का बोलत नाहीत? अशी काही चर्चा झाल्यावरून एकदा दुकानात त्यांना मी स्वामींना थेट हा प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, या मिलिंदसारख्यांचा प्रश्न अनेक जणांना असू शकतो, आपलं यावर काय मत आहे? स्वामीजींनी यावर अत्यंत समर्पक उत्तर दिलं. ते म्हणाले, राष्ट्र म्हणजे तरी काय? त्या देशात राहणारा माणूस असणं नुसते दगड, माती, डोंगर, दर्या म्हणजे राष्ट्र नाही. तिथे राहणाऱ्या माणसांचं राष्ट्र बनतं. तो माणूस कसा आहे यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असतं. मी माणूस घडवण्याचं काम करतो. ध्यान नामादी साधनांनी शुद्ध परमार्थ अंगी बाणवलेली व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजावर ठसा उमटवते. अशी मंडळी संख्येने कमी असली तरी जग त्यांना मानतं. ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ यांना अभिप्रेत जीवन जगणारे साधक घडवण्याचा माझा प्रयत्न आहे. संघासारख्या संघटना सुद्धा समाज उद्धारणाचंच काम करत आहेत, पण त्यांचा मार्ग वेगळा आहे. त्यांचं कार्य सुद्धा खूप व्यापक आहे. माझ्या मनात या कार्याबद्दल अत्यंत आदर आहे, परंतु माझं कार्य एक एक व्यक्ती तयार करणं आणि अशा तयार व्यक्तींमार्फत समाजाला सुसंस्कृत करणं असं आहे. आत्मदर्शन हे चरमलक्ष्य मानून त्या दृष्टीने साधना करणारे थोडे साधक मिळाले तरी मला पुरे आहेत. स्वामीजींचं बोलणं चालू असताना मी आवाक होऊन त्यांच्याकडे पाहत होतो. सुषमाताई सूचकपणे मधूनच माझ्याकडे पाहत होत्या. माझ्या मनात आलेल्या स्वामीजींच्या धोरणाबाबतच्या शंकेला स्वामीजींनी चपकल उत्तर दिले. डोळे मिटून ध्यान करून आपलं कल्याण करवून घेणं म्हणजे स्वार्थी विचार आहे वगैरे सर्व स्वामी विकल्पांना स्वामीजींच्या उत्तराने कायमचा पूर्णविराम मिळाला. हळूहळू माझ्या मनातील राष्ट्रीयता विरुद्ध परमार्थ हे द्वंद्व पूर्ण नाहीस झालं. 1980 सुमार होता. माझ्या बालमित्रांना मी स्वामीजींकडे जातो, ध्यानाला बसायला लागलो याचं फार आश्चर्य वाटत असे. माझ्या डोक्यातलं एक खूळ आपोआप जाईल असं त्यांना वाटत होत, पण तशी चिन्हे दिसेनात तेव्हा त्यांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली. स्वामी, बाळू वगैरे म्हणून मला ते चिडवायचे. मी म्हणालो, स्वामी हे सद्गुरूंना म्हणतात, म्हणून टिंगल करताना सुद्धा मला तसं म्हणू नका. पुढे काही दिवसांनी त्यांनी माझा नाद सोडून दिला. आम्ही 3-4 मित्र रोज अनेक देवांना नमस्कार करायला जात असू. पावन मारुती, चिरण्या गणपती इत्यादी पुणेरी नावं असलेल्या मंदिरांना दररोज आमची भेट होत असे. स्वामीजींच्या प्रवचनातून देवाच्या कल्पनेला धक्के बसायला सुरुवात झाली. एका दासबोधाच्या प्रवचनात स्वामींनी समर्थांच्या ओव्या उद्धृत केल्या. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव जना कारणे. या ओव्यांमधला विचार लक्षात आल्यावर मी स्वामीजींना यावर निश्चित मार्गदर्शन करण्याबद्दल विचारण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी दुकानात स्वामीजींना मी ही शंका विचारली. स्वामीजी, मी रोज माझ्या मित्रांबरोबर किंवा ते नसतील तर एकटाच अनेक देवांना नमस्कार करतो, हे बरोबर आहे का चूक आहे? स्वामीजींनी मला यावर विचारलं, अगदी नियमितपणे जातोस का? मी म्हणालो हो. मग ते म्हणाले, कसं वाटतं रोज नमस्कार करून? मी उत्तरलो, बरं वाटतं. स्वामीजींनी क्षणभर थांबून दीर्घ सोहमचा श्वास घेतला. मग माझ्याकडे पाहत ते म्हणाले, तू अनुग्रह घेतला आहेस ना? हो, घेतला आहे. ज्ञानाला बसतोस ना रोज? हो, रोज बसायचा प्रयत्न करतो. मग ते म्हणाले, इथे दुकानातही येतोस ना बरेचदा? मी सांगितलं, हो, जसं जमेल तितक्या वेळेंना येतो. मग आता त्या देवांना रोज गेलंच पाहिजे असं नाही, इतके दिवस गेलास ना, त्यामुळेच तुला इथे इकडे येता आलं. आता नियमाने ध्यानाला बसत जा, ज्ञानेश्वरी दासबोध श्रवण कर आणि इथे येत जा, तेच महत्वाचं आहे. मी समजलो, स्वामीजी अंतर्देवाकडे प्रवास करण्यासाठी मला खुणावत होते. मतानुगतिकत्वातून कुठेतरी शुद्ध परमार्थाकडे झेपावण्याची गरज होती. स्वामीजींनी निसंदिग्ध शब्दात माझ्या साधनेतील प्राधान्यक्रम मला समजावून दिला होता. श्रीकृष्णार्पण.
अक्षय, मन अभंग मन
ओम स्वामी माधव नाथाय नमः. ओम स्वामी मकरंद नाथाय नमः. आ वचन न कई
ஆமாநகைஞான ஆகமாச்சியாடி நிகமசபேத ஆகமாச்சியாடி நிகமசபேத ஆகமாச்சியாடி ஆகமாச்சி ஆடி நிகமசபேத சாஸ்திரான்சா சவாத சாஸ்திரான்சா சவாத சாஸ்திரான்சா சவாத நகை ஆமா நகை ஞான ஆமா நகை ஞான நகை புராண வேதாந்த வச்சன நகை ஆமா நகை ஞான நகை ஞான யோகயாக தப அஷ்டாங்க சாதன யோகயாக தப அஷ்டாங்க சாதன யோகயாக தப யோகயாக தப அஷ்டாங்க சாதன நகை சிதான நகை சிதான விரத தப விரத தப விரத தப விரத தப ஆமா நகை ஞான ஆமா நகை ஞான நகை புராண விதாந்த வச்சன நகை ஆமா நகை ஞான சோகமணி மாசா சோகமணி மாசா போலா பாவ தேவா சோகமணி மாசா போலா பாவ தேவா போலா பாவ தேவா போலா பாவ தேவா சோகமணி மாசா ஆ गायन केशवा नाम तुझे गायन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे हो नाम तुझे नाम तुझे आम्हा आनक ज्ञान आमानक ज्ञान न कहे पुराण वेदांत से वचन न कहे आमानक ज्ञान आमानक ज्ञान न कहे ज्ञान न कहे
वाह 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 भारत चंद हरि हरि डावी कड़े जरा मागच्या गुरुवारी मी काही प्रश्न घेतलेले होते जे इथल्या प्रत्येक साधकाला विचारावेत असं म्हणून मला एकाने नागपूरहून कळवले. त्यांचं म्हणणं असं की त्यानंतर त्यांचा फोनही झाला. अशा करता सगळ्यांना विचारावेत असं त्यांचं मत आहे की त्यामुळं आपण ज्यांच्या समोर काम करतो आहोत त्यांच्या संबंधी तुम्हालाही जरा आकलन होईल असं ते म्हणाले. पण मी असं समजलो की अशा प्रकारचे प्रश्न इथं येणाऱ्या प्रत्येकाला विचारायला नकोत असं मी ठरवलं. आणि तसं ते अशक्यही आहे आणि त्यामुळे या प्रश्नांकडे माझं दुर्लक्ष झालं. मागच्या सत्संगाच्या वेळेला माझ्या असं मनात आलं की याची उत्तर आपणच द्यावीत म्हणून काही प्रश्न मी घेतले. उदाहरणार्थ मी अनुग्रह का घेतला, नियमितपणे साधना करतो का, केलेल्या साधनेचे फलित मला काय मिळाले, माझ्यात काही परिवर्तन झाले का, परिवर्तन बाह्यतः की आंतरिक, मी चिंतन मनन करतो का, माझ्या शंकांचे पूर्णतः निरसन झाले का, मी खरोखर आनंदात निरंतरपणे असतो का, माझे मुखवटे मी काढून टाकून वास्तविकपणे अहंकार रहित होऊन माझे जीवन अनुभवतो का, मी मला विसरून जगतो का, माझ्या दीक्षा देणाऱ्या दीक्षा गुरूंकडून काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही, काय अपेक्षा होत्या, माझ्यातील प्रामाणिकपणा वाढला की नाही, माझ्यातील भयाचे निरसन झाले की नाही, मला मृत्यूचे भय अजून वाटते की नाही, अशा प्रकारचे प्रश्न त्याची उत्तरं मी दिली. अशा करता दिली की कोणीही आपल्याला अशा प्रकारे विचारू शकेल तर आपल्यालाही इतकी वर्ष सद्गुरूंकडून ऐकतो आहोत, साधना करतो आहोत, तर कोणीतरी एखादी व्यक्ती स्ट्रेट किंवा स्ट्रेट फॉरवर्ड अशी तुम्हाला विचारूच शकते. असं असल्यामुळं मी असं ठरवलं की हे सगळे प्रश्न आपल्यालाच आहेत असं धरून आपण याची उत्तरं देऊन बघू. त्याच्या पुढचे प्रश्न मी घेतो. माझ्या जीवनाचे प्रयोजन मला कळले की नाही, मला जसं आठवतं तसं अगदी लहानपणी मला असं अशी एक प्रेरणा होती किंवा स्फुरण होतं की आपलं जीवन हे मोठं होण्यासाठी आहे, आपण कोणीतरी मोठे होणार अशा प्रकारची एक प्रेरणा मला जाणवत असे. पण जीवनाचं प्रयोजन आणि प्रेरणा याच्यामध्ये फरक आहे. जीवनाचं प्रयोजन तेव्हा तेव्हाच्या संस्कारांप्रमाणे हळूहळू बदलत आत्मदर्शन हे जीवनाचं इति कर्तव्य ही गोष्ट साधारणपणाने 20व्या वर्षी माझ्या मनामध्ये पूर्णपणाने ठसली असं मी म्हणेन. तोपर्यंत आत्ता मिलिंदादांनी सांगितलं त्याच वैचारिक परंपरेतून मी गेलो. समाजाकरता काही करावं, राष्ट्राकरता काही करावं, राष्ट्राचं व्युत्थान अशा प्रकारचे संस्कार झाल्यामुळं खूप मनामध्ये इच्छा होती. पण नंतर स्वामीजींकडे आल्यानंतर माझ्या जीवनाचं प्रयोजन हे आत्मदर्शन आहे, परमात्म प्राप्ती आहे असं मला माझ्या मनाने घेतलं. मनाने घेतलं तेव्हा मला माझं प्रयोजन कळलं असं मी म्हणेन. ते साध्य किती केलं असा प्रश्न विचारलेला नाहीये. तुम्हाला कळलं का असा प्रश्न विचारलेला आहे. पण हे जीवनाचं प्रयोजन एकदा ठरल्यानंतर तो आदर्श बिंदू आणि एक बिंदू म्हणजे आपण स्वतः, मग दोन बिंदू जोडण्याची प्रक्रिया करणं हे अपरिहार्य असतं. त्याप्रमाणे माझा प्रयत्न चालू आहे. सद्गुरु याचा अर्थ मला समजला असे मी खात्रीने आत्मविश्वासाने म्हणू शकतो का असं विचारलेलं आहे. सद्गुरु याचा अर्थ मला खात्रीने आत्मविश्वासाने समजला असं मी म्हणू शकत नाही. मला तेव्हाही कोडं पडायचं जेव्हा त्यांच्या पायाशी मी बसायचो. ते खुर्चीत बसलेले असायचे दुकानात, त्यांच्या पायापाशी बसायचो. सगळेच त्यांच्या पायापाशी बसत असत कारण थोडं अंतर होतं. पण कधी कधी केवळ पायापाशी बसलं की खुर्चीत बसलेले त्यांच्याकडे सारखं वर पाहता येत नसे. तेव्हा फक्त त्यांच्या पायाकडेच पाहण्याचा प्रसंग यायचा. सद्गुरु तर सोडा, सद्गुरूंच्या पायाचा अर्थ देखील काय असेल असं मला वाटायचं. अतिशय निरभिमान, पूर्ण विवेकी, परम शांत, अत्यंत प्रेम करणारे, आनंद स्वरूप असे मला ते भासायचे. लक्षात असं यायला लागलं की त्यांचा देह देखील अतिशय सुख देणारा आहे. त्यांचा स्पर्श अतिशय सुख देणारा आहे. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे असं जे समर्थ म्हणतात तर त्याची अगदी प्रचितीच येत असे. आणि मग नंतर नंतर त्यांच्याविषयीचं हे कोडं अजूनच गहन होत गेलं, सुटलं कधीच नाही. ते सर्वांवर इतकं कसं प्रेम करू शकतात, कोणाचाच त्यांना कंटाळा कसा येत नाही. खूप विविध प्रकारच्या प्रकृती त्यांच्यापाशी सहज गत्या कशा शरणागत होत असतील. अनुग्रह झाल्यानंतर त्यांची लक्षणं ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम अशा श्लोकांमध्ये समजली. असं समजल्यामुळं देहाच्या अंगाने आपण त्यांना पाहतो त्याच्यापेक्षा ते अधिक कितीतरी आहेत असं वाटायला लागलं. तसं त्यांचं अंतर शोधू जाण्याचा प्रयत्न मी खूप वेळेला केला. पण त्यांच्या अंतर्यामी एक अनवरत आनंदाचा झरा वाहतो आहे असं वाटत असे. संत वचनांकडे लक्ष गेलं तेव्हा समर्थांसारख्यांनी आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो सकेना ते रूप मज अज्ञाना काय कळे अशा प्रकारचे उद्गार काढले. ज्ञानेश्वर महाराजांसारखे शब्द प्रभू देखील उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले असं म्हणतात. भली मोठी स्तुती केल्यानंतर देखील त्यामुळे सद्गुरु या शब्दाचा अर्थ मला समजला नाही. मात्र सद्गुरु या शब्दाचा जितपत अर्थ समजतो तितपत सुद्धा खूप सुख आहे असं मला वाटायला लागलं. सद्गुरूंकडून माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारलाय की काय. दीक्षा देणाऱ्या दीक्षा गुरूंकडून काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही तेच परत विचारलंय. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नाही. सद्गुरूंविषयी माझ्या अशा अशा कल्पना होत्या मला अगदीच पेपर लिहायला बसल्यासारखं वाटतंय. सद्गुरूंविषयी माझ्या अशा अशा कल्पना होत्या त्या सांगा व नंतर त्या पूर्ण झाल्या असे मी निश्चितपणे सांगू शकतो का असं विचारलेलं आहे. सद्गुरूंविषयी माझ्या काही कल्पना नव्हत्या. सद्गुरु लाभ झाल्याखेरीज परमार्थामध्ये प्रगती संभवत नाही. सद्गुरु हे अपरिहार्यपणे अतिशय महत्वाचे असे पारमार्थिक जीवनामध्ये आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये जसे गुरु पाहिजेत तसे या सूक्ष्म क्षेत्रामध्ये सूक्ष्म क्षेत्र गायन किंवा कला आणि सर्वात सूक्ष्म म्हणजे परमार्थ. बाकीच्या ज्या कला आहेत त्या कदाचित पाहून शिकता येऊ शकतील गुरूंशिवाय पण तेही अशक्यच वाटतं. पण एकलव्यांनी ते करून दाखवलं. धनुर्विद्या देखील सूक्ष्म आहे पण तरी ध्यान ही गोष्ट पुस्तक वाचून अनेकांकडून ऐकून करता येण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे सद्गुरु हे आवश्यक आहेत असं खरंच वाटत होतं. माझ्या वयाच्या 15-16 वर्षी मला माझे एक शिक्षक म्हणाले की आमचे स्वरूपानंद आहेत पावसमध्ये. पावसकरच आडनाव त्यांचं. तर त्यांच्याकडे तू जायला पाहिजे, तू या वयात एवढा गंभीर कसा असं म्हणाले. पण नंतर काही काळातच पेपरमध्ये स्वरूपानंदांनी देह ठेवल्याचं वाचलं. त्यांच्यावर रकाने भरभरून पेपरमध्ये आले. माझा मामेभाऊ इथं गायला आला होता सुधीर दातार. तो मला म्हणाला की आपण गोळवणी महाराजांकडे जाऊ, तुला मी गोळवणी महाराजांकडे घेऊन जातो. पण तो योग कधी आला नाही. माझे एक शिक्षक होते टंकसाळे म्हणून, ते म्हणाले की उपळेकर महाराज हे फार समर्थ आणि आमच्या गावाजवळ फलटणला बारामतीजवळ तर आपण जाऊ, पण त्यांच्याकडे जाण्याचा जी वेळही आली नाही आणि त्याच दरम्यान 1973 साली या सगळ्यांनी देह ठेवला, 74 साली एका पाठोपाठ एक आणि श्रीधर स्वामी महाराज अशा चार संतांनी एकाच वर्षात देह ठेवला। तेव्हा सद्गुरूंविषयी माझ्या मनात अशा कल्पना होत्या की गुरु भेटल्याखेरीज काही गत्यंतर नाही आणि गुरूंनी देह ठेवले, ज्यांचं ज्यांचं आपण नाव ऐकलं त्यांनी त्यांनी देह ठेवले अशा प्रकारे समजलं। असं झाल्यामुळे एक प्रकारची काळजीही वाटली की आता संतच संपले या जगतातले, पूर्वी होऊन गेलेले गोंदवलेकर महाराज वगैरे ज्यांचं चरित्र वाचत होतो, प्रवचन वाचत होतो, तर ते तर फार पूर्वी होऊन गेलेले आणि अलीकडे ज्यांची नावं ऐकत होतो त्यांनी एका पाठोपाठ एक देह ठेवला। सद्गुरूंविषयी याच्यापेक्षा जास्त कल्पना माझ्या मनामध्ये नव्हत्या। सद्गुरूंविषयी माझ्या अशा अशा कल्पना होत्या त्या सांगा व नंतर त्या पूर्ण झाल्या असे मी निश्चितपणे सांगू शकतो का? मला असं वाटतं की मला काही समजत नसताना स्वामीजींनी मला त्यांच्या जवळ केलं, जवळ घेतलं। पंत महाराजांचा तो अभंग आहे ना, तूची आम्हासी धरिले पद कमली लोळविले म्हणून शरण तुझी पायी। तस स्वामीजींच्या बद्दल विचार केला तर मला लक्षात येत अगदी अनुग्रह झाल्यानंतर देखील त्यांनी मला सांगितलं, पाटावर बसून असे दोन पाय समोर केले आणि म्हणाले की इथं डोकं ठेव, त्यामुळे तो तुझी आम्हासी धरिले पद कमली लोळविले हे मला अक्षरशः खरं वाटत। तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी ये पायी असं पंत महाराज म्हणतात। माझ्या मनात सद्गुरूंच्या विषयी माझ्या ज्या कल्पना होत्या त्या खऱ्या ठरल्या असे मी म्हणू शकतो का? सद्गुरूंविषयी कोणत्याही कल्पना घेऊन मी आलेला नव्हतो, कोणत्या तरी कल्पना घेऊन सद्गुरूंकडे आलो की मग परीक्षक देखील आपण होतो, त्या कल्पनांप्रमाणे ते आहेत की नाहीत हे याची परीक्षा आपण करत असतो आणि आपल्या समोर ते प्रयोगाला ठेवलेली जणू वस्तू असतात। तसं माझ्या बाबतीत कधी झालं नाही। सद्गुरूंच्या विषयी कोणत्या कल्पनाच नसल्यामुळं त्या खऱ्या ठरल्या, मला ज्या कल्पना समजल्या त्या त्यांच्याकडूनच समजल्या। सद्गुरू कसे असावेत हे त्यांच्याकडे पाहून मला समजलं आणि मग नंतर ग्रंथांतरी ते क्रॉस टॅली झालं असं मी म्हणेन। एवढं मात्र खरं की ते भेटेपर्यंत मला कोणीही सत्पुरुष तशा तऱ्हेने जाणते अजाणतेपणाने भेटलेले नव्हते, कोणाकडेही मी अनुग्रहासाठी म्हणून जाण्याचा प्रश्नच नव्हता, तसं मला काही माहीत नव्हतं। सद्गुरु रूपाने जो देह आहे त्याच्या विसर्जनानंतर मला जे वाटले ते मी विचार म्हणून स्वीकारले का? सद्गुरु रूपाने देह आपल्यामध्ये असणं ही किती भाग्याची गोष्ट आहे होती हे त्यांनी देह ठेवल्यावर अधिक अधिक प्रकर्षाने कळ. तेही म्हणायचे की तुम्हाला तुमचं भाग्य आत्ता कळणार नाही. तसं झालं. लहान मूल हे काही झालं तरी आपल्या आईच्याच मांडीत येऊन बसत. आपल्या आईच्या मांडीत येऊन बसण्याविषयी त्याच्या मनामध्ये कशी शंकाच नसते. ते त्याला अतिशय स्वाभाविक असत. त्याच्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट त्याला माहीत नसते. ते त्याला सिंहासन असत. तो त्याचा हक्क असतो. त्यामुळे देहानी जोपर्यंत माझे सद्गुरु होते तोपर्यंत त्यांच्यापर्यंत जाणं हे अगदी त्या लहान बाळासारखं स्वाभाविक होत. त्यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा अनेक वेळेला पेपर मध्ये मोठमोठ्या व्यक्ती गेल्यानंतर यामुळे होणारं नुकसान कधी भरून येणार नाही अशा प्रकारचे जे शब्द, तर त्या शब्दाच्या पेक्षाही पलीकडे असणाऱ्या ज्या भावना त्या खऱ्या अर्थाने कळल्या. जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून येणार नाही. कसं जर पाहायचं झालं तर ते गेले आणि चराचरामध्ये किंवा जगतामध्ये जो सर्वत्र भरून राहिलेला आनंद आहे तो विवेकाने पाहणं याच्याखेरीज दुसरा कुठलाही दुसरं गत्यंतर कधीच राहिलं नाही. कारण जगतामध्ये विवेकाने आनंद पाहणं आणि आनंद जगतामध्ये वास करून राहणं ते चालते ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव हे सुखाचे कोंभ येर माणूसपणा हे भांब लौकिक भागू अशा प्रकारची त्यांची सळसळती जी आनंदाची मूर्ती होती. आता जगताकडे पाहण्यासाठी आणि जगत आनंदरूप आहे असं लक्षात घेण्यासाठी फार विवेक करावा लागतो. त्यांनी देह ठेवला त्यांच्या देह विसर्जनानंतर मला जे वाटले ते मी विचार म्हणून स्वीकारले का? मी स्वीकारले. जो देह नश्वर आहे असं ते म्हणत असत. त्यांचा देह सोडून सर्वांच्या देहाकडं कदाचित पाहणं झालं पण त्यांच्या देहाकडं कधी नाही. हा अतिशय कटू घोट नाईलाजाने स्वीकारल्यानंतर निर्गुण आणि अव्यय अशा अद्वैत तत्वज्ञानावर जास्त श्रद्धा बसली. कारण ते देहानी होते तोपर्यंत तशी निर्गुणावर आणि अद्वैतावर तेवढी श्रद्धा ध्यानात अनुभव येत असे प्रतीतीने जेवढं समजत असे तेवढं, पण बाकी गरजच भासत नसे. पण आता ते ज्या अक्षर अव्यय स्वरूपाशी एकरूपता पावले, तर त्या अक्षर स्वरूपाशी आपण ही एकरूपता प्राप्त करणे एवढा एकच मार्ग शिल्लक राहिला, त्यांना भेटण्याचा. विशिष्ट प्रकारे जर उत्तर द्यायचं झालं, हे एक व्यक्ती म्हणून मी सांगतो आहे, पण त्यांनी देह ठेवल्यावर माझ्या बाबतीत हे अनेकांना विचारणारे प्रश्न जरी असले, तरी माझ्या बाबतीत पहिला जो धक्का आणि दुःखाचा कड होता, तो कड संपल्यानंतर किंवा ध्यानामध्ये तो जिरवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता ते माझ्या आत आहेत, आता मी सद्गुरु आहे. माझं वर्तन त्यांनी देह ठेवेपर्यंत हे नेहमी नम्र राहिलं. फॉलोवर जसा असतो तसं राहिलं. मी माझी शिष्यत्वाची मर्यादा ओलांडून लोक मला जरी समजत होते, स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले, तरी देखील मी माझी मर्यादा कदापि ओलांडलेली नव्हती. पण आता मी जे होतो त्या स्वाभाविक रूपामध्ये मला प्रगट होणं गरजेचं होतं हे मला समजलं, हे माझ्या लक्षात आलं. मला असं लक्षात आलं की ते तिथं गेले आणि माझ्या अंतःकरणात आलेले आहेत. याचं कारण आप्त वाक्यावर विश्वास, त्यांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून त्या तऱ्हेने आता माझं वर्तन असायला पाहिजे. तशीच नम्रता राखून का होईना, पण आपण कोण आहोत हे मला माहीत होतं, मला माहीत असणं गरजेचं होतं. आता मला माझं दुःख करायला वेळ नव्हता. आता ते जसे आधार होते तसं मला ते जर माझ्या आत असतील तर मलाही आधार बनायला हवं होतं. अशा प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये आले. साधक म्हणून मी जे शिकलो त्यातून परिपूर्णता लाभली का? साधक म्हणून जे शिकलो त्याच्यातूनच कोणालाही परिपूर्णता लाभत असते. मला परिपूर्णता लाभली असं मी म्हणणार नाही, तरी देखील परिपूर्णतेची लक्षणं साधकाशिवाय बोलूच नयेत. साधकाचाच सिद्ध होत असतो, सिद्ध कोणी आपोआप होत नसतो. असं असल्यामुळं साधक लक्षणच पुढं सिद्ध लक्षणामध्ये जमा होतात. शिष्य उत्तम शिष्य होणं हे जर त्याचं तसं चांगलं प्राप्त नसेल तर सद्गुरु होण्यामध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं. आत्मज्ञान तर आहेच सत्शिष्याला. सद्गुरु होणं हे कोणाच्या तरी वाट्याला येतं, सर्वांच्या वाट्याला येऊ शकत नाही. पण एकदम कोणी सद्गुरु होऊ शकत नाहीत, त्याच्याकरता सत्शिष्य असणंच गरजेचं असेल. सत्शिष्यातूनच सद्गुरु होण्याचा किंवा आत्मदर्शनाकडे जाण्याचा, खरं म्हणजे आत्मदर्शनाकडे जाण्याचा, सद्गुरु होणं हे ध्येय नसावं. रस्ता जात असतो की अजून ट्रान्समध्येच आहात. अरे ट्रान्समध्ये आहात म्हणजे वस्तुस्थितीपासून दूर आहात अशा अर्थाने विचारलेलं आहे. साधक म्हणून मी जे शिकलो त्यातून परिपूर्णता लाभली का की अजून ट्रान्स मध्येच आहात? हे जे ट्रान्स ही जी गोष्ट आहे, ट्रान्स याचा अर्थ आत्ता मी जिथं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या स्टेट ऑफ माइंड मध्ये, वेगळ्या विश्वामध्ये असणं, याला ट्रान्स असं म्हणतात. ध्यानामध्ये जेव्हा स्वरूपाशी जवळीक साधण्याच्या बेतात शिष्य असतो त्यावेळेला तो भौतिक विश्वातून जवळजवळ पलीकडे निघून गेलेला असतो. या स्थितीला ट्रान्स असं म्हणतात. ही जी ट्रान्स आहे ती त्याच्या व्यक्तिगत बोधाच्या दृष्टीने जरी खरी असली तरी देखील सर्वजण जिथं आहेत तिथंच त्याने असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा तो सतत वेगळा जर कुठेतरी असेल तर ते खूप ऍबनॉर्मल असतं. असं असल्यामुळं ध्यान उत्तम लागणं ते पचणं, याचा अर्थ आपल्याला जे झालेलं आहे, आपल्या जे अनुभवाला आलेलं आहे ते सर्व बाजूला सारणं, त्यामुळे अंगावर जे काही मुठभर मास कदाचित चढेल तर ते बाजूला सारणं आणि सामान्यासारखंच राहणं आणि परत तो अनुभव घेणं, परत ते बाजूला सारणं, असं करत करतच राहायला लागतं. आणि हे ज्याला जमत नाही तो स्वतःला अद्वितीय साधक समजून पुढे साधक या कॅटेगरीमध्ये देखील न राहण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं हा ट्रान्स हा शब्द फार जपून वापरावा असं मला वाटतं. तशा प्रकारच्या ट्रान्समध्ये मी नाही हे त्यांना सांगायला काही हरकत नाही. अनेकानेक प्रवचन ऐकून माझ्या ज्ञानोदय झाला, वृत्ती परिहार झाला, दुर्गुण निरसन झाले, सद्गुण वृद्धी झाली. असं काही झालं का असं विचारतात. प्रवचन ऐकून माझ्या ठिकाणी आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा प्रकारचा निश्चय दृढ झाला. प्रथम प्रवचन ऐकता ऐकता जे प्रवचन करतात त्यांच्याविषयी अति आकर्षण असल्यामुळं, त्यांच्याविषयी खूप प्रेम असल्यामुळं, ते सर्वस्व असल्यामुळं ते म्हणतील ते शब्दन शब्द पटायला लागला. प्रवचन ऐकणं या गोष्टीबद्दल मी या निमित्ताने सांगेन की तुम्ही कोण होऊन समोर बसलेले आहात याच्यावर तुम्हाला प्रवचनातलं किती समजणार ते अवलंबून आहे. तुम्ही मोठे बुद्धिवादी तत्वज्ञ आणि हे काय सांगतात ते बघू असं म्हणून आलात तर तुम्हाला समजण्याची शक्यता फार थोडी आहे. आणि तुम्ही जितके शरणागत भावानी आलेले असाल, कारण उघडच आहे तुम्ही ऐकताय आणि कोणीतरी सांगतोय तेव्हा तुम्हाला तुमचं स्थान समजणं गरजेचं आहे, हे मी तुमच्याकरता म्हणत नाहीये, मी सर्व श्रोत्यांकरता म्हणेन. उघडच आहे की आपण जेव्हा ऐकायला जातो तेव्हा आपलं स्थान कनिष्ठ आहे हे ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे. आणि तसं लहान वय असल्यामुळं मला समजण्यात काही अडचण नव्हती. इतकं जर कोणाला समजत असेल तर तो ऐकायलाच जाणार नाही. असं असल्यामुळं प्रथम हा ब्लॉक निघून जाणं गरजेचं असतं प्रवचन ऐकण्यामध्ये देखील. ते अतिशय श्रद्धेने ऐकावं. तसंच आपला जो विश्वास आहे, शास्त्र वचनावरचा विश्वास, तोही व्यक्तीवर अवलंबून असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल कोणाच्या मुखातून बाहेर पडते याच्यावर तुम्हाला अगदी शास्त्र वचन असलं तरी देखील किती ठसते हे त्यावर अवलंबून असतं. कोणीही येरा दबाळा सोम्या गोम्या जर वाचून बोलत असेल तर अगदी तत्वमसी असेल तरी तुम्हाला ठसणार नाही. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा, असं वक्त्याबद्दल समर्थांनी म्हटलेलं आहे, तसा वक्ता माझ्या समोर होता। त्यांच्यावर माझा संपूर्ण विश्वास होता। असं असल्यामुळं ते जे सांगतील ते करण्याची अशी वृत्ती निर्माण झाली, ते सांगतील ते करण्याचा निश्चय मनामध्ये पक्का झाला। अनुग्रह झाला। दुर्गुण निरसन आणि सद्गुण वृद्धी ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे। ती झाली असं जो म्हणतो तर तो थोडासा भ्रमातच म्हटला पाहिजे, तशा प्रकारच्या भ्रमात मी नाही। एवढंच नाही तर माझ्या ठिकाणी असणारे दुर्गुण मला माहीत आहेत। काही बाबतीत मी आग्रही असतो, काही बाबतीत मी ताठर भूमिका घेतो, काही विशिष्ट बाबतीत। पण मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की याच्यातलं तारतम्य किंवा जर कोणत्या विषयाबद्दल काय भूमिका घ्यायची याचं जर खरं तारतम्य सुटलं तर धोका देखील होऊ शकतो। असं असल्यामुळं या गोष्टी अतिशय जपून करायला पाहिजेत याची जाणीव ठेवण्याचा मी प्रयत्न करतो। मला असं वाटतं की मी अगदी तत्वाच्या जर गोष्टी सोडल्या तर खूप फ्लेक्झिबल राहण्याचा त्याकरता प्रयत्न करतो। या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीचं जीवन संपल्यावरच खऱ्या मोजता येतात, त्याचं मूल्यमापन करता येतं। पण याच्यामध्ये जर चूक घडली तर एखाद वेळेला त्याच्या मूल्यमापनामध्ये आणि एकूण कार्याला देखील त्याचा फटका बसू शकतो याची मला जाणीव आहे। कित्येक संत दुर्गुण म्हणून सांगितलं की आग्रहीपणा किंवा संतापीपणा यामुळं कित्येक संतांच्या देखील कार्याला हानी पोचलेली आहे आतापर्यंत। हे सगळं मी पाहणं गरजेचं आहे। माझ्या बाबतीत मी संतापी नाही पण आग्रही जरूर आहे आणि वेळ प्रसंगी हवा तेवढा कठोर होऊ शकतो। तर जर अपयश आलं तर तो दुर्गुण ठरेल आणि यश आलं तर तोच गुण ठरेल याची मला जाणीव आहे आणि मी त्याबाबत जरा जपून चालण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या सगळ्यांसकट सर्वांसमोर सांगतो आहे, मामांना उत्तर देतो आहे। माझी संवेदनशीलता क्षमता वाढली असे मला जाणवते का? निश्चित जाणवतं। माझ्या ठिकाणी संवेदनशीलता आहे। मी एकाच वेळेला भावना प्रधान आहे, एकाच वेळेला कर्तव्य कठोर आहे। मी मला कर्मांचा कधीही कंटाळा येत नाही। मी एकांतात चांगला रमतो। खूप परस्पर विरोधी अशा गुणांचा एक प्रकारे कळत न कळत अभ्यास झाल्यासारखा मला वाटतो। सगळ्या प्रकृतींशी जमवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याच्यात मी बऱ्यापैकी मला ते जमतं आणि असं असून कोणाच्याही प्रकृतीमध्ये मी सापडत नाही आणि स्वतःच्याही प्रकृतीपासून दूर राहण्याचा असा मी अभ्यास करत असतो। दुसऱ्याचं जे दुःख आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखाने मी खरच दुःखी होतो, त्यापोटी मला जे काही करता येईल ते मी करतो आणि दुसऱ्याच्या सुखामुळे देखील मला बरं वाटतं. एवढंच नव्हे तर माझे स्वामी सर्वांना सुख देण्यासाठी झटले, ही त्यांची संवेदनशीलता होती आणि त्याचा मला अभ्यास करायचा आहे. मला असं वाटतं की हे प्रश्न संपलेत, कारण आता रिपीटेड येत आहेत. दुसरा दुःखी असेल तर मी सुखी कसा राहू शकतो असा विचार मला बेचैन करतो का? वरच्या प्रश्नात त्याचं उत्तर येते. अनेक वेळा मी साधनेस आवर्जून बसत होतो, मी पूर्णतः समाधानी झालो आहे का? हा मागे आलेला आहे प्रश्न. मनात अजून माझ्या शंका, अतृप्ती, अशाश्वती, भय, पापी विचार, आसक्तीने सर्व प्रकारचे काम, इच्छा यांचे विचार धुमाकूळ घालतात, ज्याची मला खंत वाटते व त्यामुळे मी सत्यस्थितीला घाबरतो व तोंड लपवितो, ते कशास्तव? असं मी कधीही केलं नाही. माझ्या आयुष्यात मी कधीही तोंड लपवलं नाही, सत्यस्थितीला घाबरलो नाही. आणि पापी विचार, आसक्ती, काम, भय, अतृप्ती, मला असं वाटतं की परमेश्वराच्या कृपेनी मला जी प्रकृती लाभली त्या प्रकृतीत या गोष्टी अतिशय कमी आहेत, खूप कमी आहेत. असं असल्यामुळं अगदी स्वामी म्हणायचे स्वरूपानंदांची प्रकृती शुद्ध सत्वगुणी अशी होती, तर तितकी शुद्ध सत्वगुणी माझी नाही. तरी देखील या अशा गोष्टी ज्या आहेत, या अशा गोष्टी माझ्या ठिकाणी तितक्या नाहीत ज्या तीव्रतेने प्रश्न विचारलाय आणि सत्यतेला घाबरतो का या करता, तर तशा तीव्रतेने माझ्या ठिकाणी या गोष्टी नाहीत. पापी विचार, आसक्तीने सर्व प्रकारचे काम, इच्छा यांचे विचार, यांचा धुमाकूळ वगैरे, तर हे इतकं माझ्या बाबतीत कधी झालेलं मला स्मरत नाही आणि तसं काही नाही. प्रश्न विचारायला, समस्यांचे निराकरण करून घ्यायला मला लाज वाटते, संकोच वाटतो. उत्तर द्यायला मला लाज वाटते, संकोच वाटतो, कसंच वाटतं, हैराणी होते, अगतिकता जाणवते. असं काही होतं का? मुळीच नाही, मुळीच नाही. प्रश्न विचारायलाही नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला देखील नाही. मी हैराण होत नाही, संकोच वाटत नाही, कसंच वाटतं, असं काही होत नाही. संपले सगळे प्रश्न. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि हरि।
श्री राम गाइए।